तुम्ही म्हणता ना गळा बदलू का म्हणून बदला
केव्हापासून तुम्ही असं गाणं सांगता
सांगा कधीपासून सांगता
किती वर्षापासून गाणं म्हणतात
आता कळतंय तसे गाणीच म्हणतोय आम्ही पण आता कुठं लक्षात येते मोठी मोठी होत होते त्याचे गाणीच म्हणतोय जाते दळणाला पण आता डोकं नाही जागेव आता डोकी मस्त हा ध्यान राहत नाही ध्यान राहत
नाही
म्हणू बे ते काही असं म्हणून ना काय गळा म्हणा काळूबाईची अशी त्याची ती कॅशेटा निघले त्याच्या जाते म्हणायचं मोडून
गाणं
ऐकलं की म्हणायचं
ऐकलं की तो गळा मोडायचा
तळून म्हणायचं असं ऐकायची गाणी कॅशेट मधी ऐकायची मग ते मोडून दाखवायचं हा म्हणून दाखवायचं
कसं ऐकतात
बरं एखादा जुना गाळा की जो कॅसेट मध्ये नाही असा आहे का
आता तिथे गाणी राहत गाय आता देणार म्हणजे आता नवीन निघाली का लई
हळदीचा
वगैरे पाहिजे
काळूबाईचं
म्हणले ना ते याच आता नाही म्हणले का चाल मी आपल्या देव मी तुला ताकीत करते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊ नको हे भजन हा
दुसरं भजन हे गळा हा गळा पहिला होता
पहिला ते कॅशेट मधला पहिला गळा म्हणला
काळूबाईच्या काळूबाईच्या
पण काय जास्त आवडते भजनाचं गळे किंवा नवीन कॅसेटचे गळे
तुम्हाला कोणता आवडतं म्हणजे भजनाचा गळा आवडतो का कॅसेट मधला घ्यायला आवडतो
कॅसेट बी आवडती भजनातलं बी आवडत समजा आवडत
पण
आता ध्यान नाही ध्यान नाही ध्यान नाही आता ध्यान नाही आता पुष्कळशी गाणी होती पण आता डोकं जागे आपल्या नाही
ते येत ध्यानात बरोबर दुसरं माणूस
कशाचं नाही आता येतं बाबा आता नाही तर त्या गाण्याला पहिला नंबर होता पण आता की आता डोकं चालतच नाही आपलं
एक वेळा म्हणतो तुम्ही लक्षात आणा जुनं गळ मग कशी
म्हणतो
शिकतात ना शिकलेत ना आमची लेखी शिकली
हा
ती यायला पाहिजे ती माझ्या संग
हा
बघा
तो येऊ जा तुम्ही गाणं दोन चार शब्द आणखी